खंड चौथा प्रकरण तिसरे कडू घोट प्यालो। या अपमानाचे मला फार दुःख झाले, पण यापूर्वीही असले अपमान मी सहन केलेले असल्यामुळे मी निर्ढावला जात होतो। त्यामुळे अपमानाकडे लक्ष न देता तटस्थ वृत्तीने मला जे कर्तव्य सुचेल ते करावे असा मी निश्चय केला। साहेब मजकुराच्या सहीचे पत्र आले। त्यात लिहिले होते की मिस्टर चेंबरलेननी डर्बनमध्ये मिस्टर गांधींची भेट घेतलेली आहे, सबब आता त्यांचे नाव प्रतिनिधींच्या यादीतून काढून टाकणे अवश्य आहे। मित्रमंडळींना हे पत्र असह्य वाटले। त्यांनी डेप्युटेशन घेऊन जाण्याचा बेत रद्द करण्याचा विचार दर्शविला। मी त्यांना समाजाची असहाय्य स्थिती दाखवून दिली। जर तुम्ही मिस्टर चेंबरलेनकडे गेला नाही तर येथे तुम्हाला कसलेच कष्ट पडत नाहीत असा अर्थ केला जाईल। किती झाले तरी जे काही सांगायचे ते लिहूनच न्यायचे आहे, ते तयार आहे। मी वाचले काय किंवा दुसऱ्या कोणी वाचले काय त्याची चिंता नाही। मिस्टर चेंबरलेन चर्चा तरी थोडीच करणार आहेत। माझा अपमान झाला, परंतु तो आपण गिळून टाकला पाहिजे। मी असे बोलत आहे तोच तय्यब शेठ उसळून म्हणाले, तुमचा अपमान तो सगळ्या समाजाचा अपमान नव्हे का? तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात ही गोष्ट विसरून चालणार नाही। मी म्हटले, हे खरे, पण असले अपमान समाजाने सुद्धा गिळून टाकले पाहिजेत। आपल्यापाशी दुसरा कोणता इलाज आहे? काय व्हायचे असेल ते होईल, पण आपल्याच हाताने आणखी नवा अपमान का म्हणून ओढून घ्यावा? विटंबना ही नाहीतरी चाललेलीच आहे, जाळायला आम्हाला हक्क तरी कसले आहे? तय्यब शेठ प्रत्युत्तरादाखल बोलले, हा उत्साह मला मनातून तर आवडला, परंतु त्याचा उपयोग करून चालणार नाही हेही मला दिसत होते। समाजाची शक्ती किती मर्यादित आहे याचा मला अनुभव होता, म्हणून मी सोबत्यांना शांत केले आणि माझ्याऐवजी मरहूम जॉर्ज गॉडफ्रे यांस घेऊन जाण्याचा सल्ला दिला। अशा तऱ्हेने मिस्टर गॉडफ्रे हे डेप्युटेशनचे प्रमुख झाले। माझ्याबद्दल मिस्टर चेंबरलेननी थोडी चर्चाही केली। एकाच माणसाचे म्हणणे पुन्हा ऐकण्यापेक्षा नव्या नव्या मंडळींकडून ऐकणे अधिक बरे वगैरे बोलून केलेली जखम भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यामुळे समाजाचे व माझे काम वाढले, संपले तर नाहीच। एकी एक पासून सुरुवात करण्याचा प्रसंग आला। तुमच्या सांगण्यावरून हिंदी समाजाने लढाईत भाग घेतला, याचा हाच परिणाम ना? असे टोमणे मारणारेही भेटले। या टोमण्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही। मी म्हटले, दिलेल्या सल्ल्याबद्दल मला पश्चाताप होत नाही। आपण भाग घेतला ते योग्यच केले असे अजून मला वाटते। आपण तसे करून आपले कर्तव्य बजावले, त्याचे फळ आपल्या दृष्टीला पडले नाही तरी फिकीर नाही, पण शुभ कार्याचे फळ शुभच येणार असा मला दृढ विश्वास वाटतो। होऊन गेलेल्या गोष्टीचा काथ्याकूट करण्यापेक्षा यापुढे आपले कर्तव्य काय याचा विचार करणे अधिक श्रेयस्कर। तरी आपण त्याचाच विचार करूया। इतरांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला। मी म्हटले, खरे पाहता ज्या कामासाठी मला बोलाविले होते ते आता पुरे झाले असे म्हणता येईल। मला वाटते की तुम्ही मला रजा दिलीत तरी सुद्धा होता होईल तो मी ट्रान्सवॉल सोडून जाऊ नये। यापुढे माझे काम नाताळमधून न चालता येथूनच चालले पाहिजे आणि मला आता येथेच वकिलीची सनद मिळविली पाहिजे। या नव्या खात्याला पुरून उरण्याची मला हिंमत वाटते। या खात्याचा बंदोबस्त केला नाही तर आपला समाज लुटला जाईल आणि कदाचित येथून आपल्याला पायही काढावा लागेल। समाजाची हीनावस्था प्रतिदिन वाढतच जाणार। मिस्टर चेंबरलेनना मला भेटू दिले नाही, तो अंमलदार माझ्याशी तुसडेपणाने वागला, पण सबंध समाजाचा पाणउतारा होण्यापुढे या गोष्टीचे काहीच नाही। येथे आपण कुत्र्याप्रमाणे राहावे ही गोष्ट असह्य आहे। अशा तऱ्हेचे मी बोलत असे। प्रिटोरिया व जोहानिसबर्गमध्ये राहणाऱ्या प्रमुख हिंदी लोकांच्या सल्ल्याने अखेरीस जोहानिसबर्गमध्ये ऑफिस ठेवण्याचे नक्की झाले। ट्रान्सवालमध्ये मला वकिलीची सनद मिळण्यासंबंधीही शंका तर होतीच, पण वकील मंडळाकडून माझ्या अर्जाला हरकत घेण्यात आली नाही व वरिष्ठ कोर्टाने माझा अर्ज मंजूर केला। हिंदी माणसाला योग्य जागी ऑफिस मिळणेही मुश्किलीचे होते। मिस्टर रिचशी माझा चांगला परिचय झाला होता। त्यावेळी ते व्यापारी वर्गामध्ये होते। त्यांच्या ओळखीच्या हाऊस एजंटामार्फत मी चांगल्याशा ठिकाणी ऑफिससाठी घर मिळविले आणि वकिली सुरू केली।